नमस्कार. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. जीवनामध्ये मूल्यांचे किती महत्व आहे आणि ते असल्या नसल्यामुळे किती लोकांना त्रास होतो हे आपल्याला अनेक कार्यक्रमातून जीवन मूल्य कार्यक्रमाने सांगितलेलं आहे, दर्शवून दिलेलं आहे. लोकांना त्याची जाणीवही झालेली आहे. जीवन ज्या पद्धतीने चाललेलं आहे दर्शक हो, त्या पद्धतीने आपण हा विचार नाही करत आहे की ह्या पद्धतीने जीवन जगत असताना आपल्याला किती त्रास होऊ शकतो आणि ह्याचाच परिणाम आपल्या तब्येतीवर किंवा आपल्या स्वास्थ्यावर होत असतो. आणि त्याच्यातच आम्ही पाहिलेलं आहे की एक खूप मोठी आणि भीतीची म्हणा किंवा काळजीची जी एक बाब आहे ती आहे व्यसन. व्यसन लहान मुलं असू देत, प्रौढ असू देत किंवा अगदी वरिष्ठ सुद्धा असू देत, स्त्री असू देत, महिला असू देत, ह्यांच्यामध्ये पाहण्यात येतं. आणि हे इतकं भयानक रूप त्याचं झालेलं आहे की त्याच्यातून बाहेर निघणं अगदी मुश्किल झालेलं आहे. ह्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आदरणीय डॉक्टर सचिन परबजी. सर्वप्रथम डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, खूप विषय आपण घेतलेले आहेत, खूप विषयावर आपण बोललेलो आहोत आणि व्यसन एक असा विषय आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मागे कित्येक वर्ष कार्य करत आलेला आहात आणि ह्या विषयाचा अनुभव तुम्हाला चांगला आहे, कारण अशी लोक आजही ह्या क्षणालाही तुमच्याकडे समुपदेशनासाठी आणि औषधासाठी येतात. तर लोकांना व्यसन काय आहे, फक्त तंबाखू खाणं, दारू पिणं हेच एक व्यसन आहे असं वाटतं, परंतु व्यसन म्हणजे एक्झॅक्टली काय काय आहे हे व्यसन, आणि ह्याला फक्त सवय म्हणूनच पाहिलं जायला पाहिजे का ह्याच्यामध्ये काही तुमच्या मेडिकल शास्त्रामध्ये, वैद्यकीय शास्त्रामध्ये काही वेगळ्या चेंजेस आतमध्ये होत असतात, ह्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती द्याल?
व्यसन हा शब्द फार सुंदर आहे. याला हिंदीमध्ये नशा किंवा इंग्रजीमध्ये ऍडिक्शन म्हणतात. व्यसन शब्द मला व्यक्तिगतरित्या फार आवडतो. महाराष्ट्रामध्ये एक शब्द आहे ज्याला मी म्हणतो व्यसन. व्यसन म्हणजे एक रशी असते जी जनावराला बांधली जाते त्याच्या नाकामधून, आणि जोपर्यंत ती रशी बांधलेली असते तर तो पारतंत्रामध्ये असतं ते जनावर आणि कुठे जाऊ शकत नाही. व्यसन पण ह्या व्यसनासारखंच आहे. अशी कोणती गोष्ट जी तुम्हाला बांधते शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या आणि तुमच्या शक्तीचा ऱ्हास होतो आणि ती जेव्हा तुम्हाला मिळत नाही तेव्हा तुम्हाला त्रास होतो शारीरिक आणि मानसिक, ते सर्व व्यसन आहेत. आणि तुम्ही अतिशय योग्य शब्द वापरला की जेव्हा आम्ही व्यसन म्हणतो त्या लोकांच्या समोर दारू, तंबाखू, बिडी, सिगरेट हेच येतात, पण व्यसन हा फार मोठा विषय आहे. व्यसन फक्त दारू, तंबाखू किंवा बिडी सिगरेटचं नसतं, व्यसन भरपूर गोष्टींचं असतं. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या गोष्टी आहेत, जसं चहाचं व्यसन असू शकतं, कॉफीचं व्यसन असू शकतं, जेवणाचं व्यसन असू शकतं, गोड पदार्थांचं व्यसन असू शकतं, शॉपिंगचं व्यसन असू शकतं, रिलेशनशिप संबंधांचं व्यसन असू शकतं, व्यसन कोणत्याही गोष्टीचं असू शकतं, कोल्ड्रिंकचं व्यसन असू शकतं. तर असे भरपूर व्यसनाचे प्रकार आहेत जे आम्ही बघितलेले आहेत. पण व्यसन जर आपल्याला विभाजित करायचं असेल तर दोन प्रकारे आपण विभाजित करू शकतो, एक चांगलं व्यसन आणि एक वाईट व्यसन. जसं आम्ही म्हणतो की आम्हाला व्यसन सोडवायचं पण व्यसन आहे, तर हे पण एक व्यसन आहे. काही लोकांना पुस्तक वाचायचं व्यसन असतं, म्हणजे ते हॉबी ज्याला आपण म्हणतो, पण ते व्यसनापर्यंत असतं की ते नाही केलं की आम्हाला, पण इट्स अ पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे तुम्हाला, शरीराला आणि दुसऱ्यांना त्याचा त्रास होत नाही. पण हे जे व्यसन आहे जे आपण बोलणार आहोत ते नकारात्मक व्यसन आहे, ज्याच्यामुळे आपल्या स्वतःला, आपल्या बरोबर राहणाऱ्या लोकांना आणि समाजाला त्याचा त्रास होतो.
म्हणजे एकंदरीत आता तुम्ही दोन गोष्टी सांगितल्या, एक म्हणजे हॉबी, म्हणजे एक आम्हाला अशी एक प्रेरणा असते की काहीतरी करावं म्हणून, म्हणजे ती सकारात्मक. आणि जेव्हा डिपेंडन्सी होते की त्याच्याशिवाय आपण अवलंबूनच राहतो की ह्याच्याशिवाय होणारच नाही, त्यावेळेला आपण त्याला व्यसन म्हणायला पाहिजे. तर नक्कीच हा मुद्दा अगदी सूक्ष्म आहे दर्शक हो, ही आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायची. डॉक्टर साहेब, व्यसन जे आहे हे करण्यापाठीमागे एखाद्या व्यक्तीची मानसिकता काय असते, काय कारण आहेत ज्याच्यामुळे एखादी व्यक्ती व्यसनांच्या कडे जाते?
फार सुंदर प्रश्न आहे. का एखाद्याला एखाद्या गोष्टीचा आधार घ्यावा लागतो? व्यसन म्हणजे आता एक सिगरेट आम्ही ओढतो किंवा दारू पिल्यावर मला बरं वाटतं आतमध्ये, तर काहीतरी ते आतमधलं खालीपण आहे ज्याला आपण रिप्लेस करतो आहे, किंवा काहीतरी असं आहे जे आपण विसरण्याचा प्रयत्न करतोय तात्पुरता, आणि ते परमनंट सोल्युशन आहे का हा प्रश्न आपण विचारायचा स्वतःला. क्युरिओसिटी म्हणून सुद्धा आपण एखादी गोष्ट चालू करू शकतो. हा पण एक मनुष्याचा स्वभाव आहे की नवीन काहीतरी मला करायचंय, किंवा आतमध्ये खालीपण आहे किंवा टेन्शन आहे, ही जरी बाहेरची कारणं असली तरी खरं कारण जे आम्हाला वाटतं आणि आमचा अनुभव असा आहे, कारण आम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहोत, आत्म्यामध्ये जे गुण असतात किंवा आत्म्याच्या ज्या शक्ती असतात त्या संपलेल्या आहेत आत्म्याच्या, आणि आत्मा आदि अनादि स्वरूपामध्ये संपूर्ण आणि पवित्र आहे, पण कलियुगाच्या अंतिम समय जी आत्मा आलेली आहे तर त्याची बॅटरी डिस्चार्ज झालेली आहे, आणि ते संपूर्णत्वाचा अनुभव तिला करायचा असेल तर मग ती तिला व्यसनाचा आधार घ्यावा लागतं. तर आम्ही असं पाहिलेलं की एक अशी बेसिक पर्सनॅलिटी असते जी व्यसनाला प्रोन असते, म्हणा व्यसन लवकर करू शकते, लवकर प्रभावित होऊ शकते ऍडव्हर्टाईजमुळे, मित्रांमुळे किंवा दुसऱ्या लोकांमुळे. तर अशी पर्सनॅलिटी जी आतून कमजोर असते आणि आतून खाली पण असतो, ती लोक व्यसनाकडे जाण्याचं जास्त शक्यता असते.
डॉक्टर साहेब, तुम्ही म्हणता की खाली पण असतं आणि ही लोक व्यसनांकडे जाण्याची शक्यता अगदी दाट असते, परंतु कित्येकदा आमच्या पाहण्यात येतं, मीही कित्येकदा पाहिलेलं आहे, आमच्या शेजार आहे किंवा माझं कार्यक्षेत्र आहे, मी खूप वेळा पाहिलेलं आहे की जर वडीलधारी व्यक्तींना कोणतं व्यसन असेल तर ती गोष्ट मुलांमध्ये अगदी तंतोतंत तशी दिसून येते. म्हणजे वडील जर दारू पित आहेत किंवा सिगरेट ओढत असतील तर ती मुलं सुद्धा तेच करायला कमी करत नाही. तर मग हे अनुवंशिक येतंय का काय आहे कसं?
फॅमिलीमध्ये असतात ऍडिक्शन, डेफिनेटली फॅमिलीमध्ये ऍडिक्शन आम्ही पण पाहिलेले आहेत, पण फॅमिलीमध्ये ऍडिक्शन येण्यापूर्वी आपण लहान मुलांची जी वागणूक बघितली तर लहान मुलं कॉपी करतात, तर कॉपिंग बिहेव्हिअर लहान मुलांमध्ये असेल आणि सेम स्टाईलने जसे वडील किंवा वडीलधारी मनुष्य असेल तसं ते करतात. आणि लहान मुलांमध्ये दुसरा जो गुण असतो तो क्युरियोसिटी, उत्सुकता, काय आहे याच्यामध्ये, पापा का ओढतात किंवा बाबा का ओढतात किंवा काका का घेतात हे, तर आपण करून पाहिलं पाहिजे. या दोन कारणास्तव मुलं त्याच्यामध्ये जातात. आणि फॅमिलीमध्ये तुम्ही जसं म्हणालात जर आई वडील किंवा वडीलधारी मनुष्य करत असतील तर तिसरं एक कारण ते इझिली अवेलेबल आहे, घरामध्ये आहे, कोणाचं लक्ष नाही तर ते पण प्रयोग करून बघतात, आणि एकदा का सवय लागली तर ह्याच्यातून सुटणं मुश्किल असतं. तर फॅमिलीयल आहे डेफिनेटली, आणि त्याच्याबरोबर ही तीन कारणं पण आहेत.
तसं फॅमिलीमध्ये आहे आणि मग मुलं करत असतील किंवा घरातली व्यक्ती करत असेल तर मान्य आहे, परंतु अशा पण काही फॅमिलीज आहेत की जिथे हे अजिबात होत नाही. आणि पाहिलं गेलंय की मुलं शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये गेल्यानंतर किंवा मग ते जेव्हा त्यांच्या प्रोफेशनमध्ये जेव्हा ते उतरतात तर अशा वेळेला ह्या मुलांमध्ये किंवा ह्या व्यक्तींमध्ये आम्ही व्यसन पाहिलेलं आहे, तर ह्याला काय कारण बेसिक असू शकतं?
जसं आपण स्लाइडमध्ये पाहतो तरुण वयामध्ये तुम्ही जे एज ग्रुप मेन्शन केला ते शाळेतली मुलं आणि कॉलेजमधली मुलं, तर तरुण वयामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण जे असतं त्याला आम्ही म्हणतो पियर प्रेशर किंवा मित्रांचा दबाव. ह्या वयामध्ये तुमची पर्सनॅलिटी बनलेली नसते आणि एक अशी मान्यता असते की आपण एक ग्रुप बरोबर राहिलं पाहिजे आणि मित्रांबरोबर राहायचं आहे म्हणजे मित्र जे सांगतील ते आपण केलं पाहिजे, तर मित्रांसाठी सगळं काही करावं लागतं आणि तुमची इच्छा नसते, तुमच्या मनात भीती पण असते, पण मित्र तुम्हाला प्रेशराइज करतात, तर मित्रांच्या दबावाखाली लोक हे चालू करतात. तर आम्ही भरपूर याच्यामध्ये पॅटर्न्स पाहिलेले आहे. एक तर एक व्यक्ती कधीतरी सुरुवात करते आणि ती आपला ग्रुप वाढवत जाते, आणि एखादा मुलगा किंवा मुलगी नाही म्हणत असेल, समजा एक मुलगा आहे कारण मुलांमध्ये जास्त असतं व्यसन, तर एखादा मुला म्हणा नको, आईला कळेल, घरी कळेल किंवा शिक्षकांना कळेल, तर ते त्याला बोलतात अरे माझ्या मैत्रीसाठी तर करडा, आपल्या दोस्ती के लिए एक लेले, माझ्या मैत्रीसाठी एक लेले, तो बोलतो नाही नाही चांगली नाही गोष्ट. मग शेवटी ते एक वाक्य वापरतात ज्याने त्याच्या अहंकाराला ठेस पोहोचते, तर ते वाक्य असतं तू ना तू बायल्याच राहणार. आता हे जे ते वाक्य असतं त्याच्या अहंकाराला ठेस पोहोचते की तू स्त्रीच राहणार आहेस, तू पुरुष होऊ शकत नाही, त्यावेळेला तो फक्त त्यांना दाखवण्यासाठी की मी वाढलेलो आहे आणि मी मोठा झालेलो आहे तो सिगरेट चालू करतो, अँड दॅट्स हाऊ ही फॉल्स इन टू दॅट कॅटेगरी. चिंतेची गोष्ट मला ही वाटते की मुलीच्या अगोदर व्यसन नाही करायच्या त्या पण आता टार्गेट केले जात आहे. जर तंबाखू होता किंवा सिगरेट होत आहे तर ते खाणं जरा लो लेवलचं वाटायचं, पण आता मार्केटिंग स्ट्रॅटेजी एवढी स्ट्रॉंग आहे या कंपन्यांची, त्यांनी गुटखा नावाचं एक असं पॅकेट आणलेलं आहे आणि त्याच्यात सुगंध टाकलेलं आहे, सुगंधी द्रव, तर लोकांना असं वाटतं की हे मुखवास आहे, जसं आपण बडीशेप खातो तसं हे गुटखा खातात, आणि गुटखा ऍक्सेप्टेबल आहे, सिगरेट किंवा तंबाखू थोडं ऍक्सेप्ट नाही करत लोक, पण गुटखा चालतो आणि मुली याच्यामध्ये गुटखा खायला लागलेल्या आहेत. शाळेतली मुलं याच्यामध्ये कमी वर्षाची मुलं आहेत ते गुटखा खायला लागले आहेत, आणि गुटख्याने पण असे आजार होतात ज्याला आम्ही सब म्युकस फायब्रोसिस नावाचा आजार म्हणतो. हे फार भयानक आजार गुटख्याने होऊ शकतात, तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. तर ही आमच्यासाठी फार चिंतेची गोष्ट आहे. बाकी तुम्ही पुढे म्हणालात की कॉलेज आणि प्रोफेशन मध्ये, तर त्याची कारणं जशी आपण याच्यात बघितलेलं आहे की टेन्शन तुमचं जसं वाढत जातं, कारण सध्या महागाई भरपूर आहे, प्रेशर आहे, तुम्हाला घर विकत घ्यायचं आहे तर होम लोन आहे, तुमचा कार लोन आहे, बाकीचे टेन्शन आहे. आणि जर तुमच्याकडे शक्ती नसेल, जसं आपण पाहिलं, पुन्हा पुन्हा मी सांगतो की आत्म्याची शक्ती कमी झालेली आहे, तर तुमची शक्ती जर कमी झालेली आहे आणि तुम्हाला स्वतःच तणावाचं मॅनेज कसं करायचं माहिती नसेल, तर तुम्हाला इझी जे टार्गेट दिसतं ते दिसतं की व्यसन. आणि आपलं प्रोग्रामिंग हे चित्रपटातून झालेलं असतं. आणि कसं बेमालूमपणे हे लोक पकडतात युवा पिढीला, कारण युवा पिढीचा जो आदर्श असतो तो असतो एक नायक, किंवा काही लोकांना खलनायक पण आवडतो. आजकाल खलनायिका पण आलेल्या आहेत ज्या प्रभावित करतात. तर चित्रपटामध्ये एक असा सीन दाखवला जातो, काही सेकंडचा सीन असतो तो, त्याच्यामध्ये नायक किंवा खलनायक ह्याला टेन्शन मध्ये दाखवतात. टेन्शन मध्ये तो फिरतो आहे, त्याला कळत नाही काय करायचं ते, आणि मग तो अचानक सिगरेट काढणार आणि ते काढणारच नाही. तो काही तर नायक असे आहे जे 100 फुटावर सिगरेट उडवतात आणि पिस्तुलाने किंवा स्टाईलने ते पेटवतात. तर लोकांना हे फार एकदम असं अट्रॅक्टिव्ह वाटतं की आपण पण ह्या नायकासारखं केलं पाहिजे आणि स्टाईलमध्ये ते करतात. असे काही नायक आपल्या इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि हे यांचे रोल मॉडेल असतात. तर त्याच्यासारखं मला बनायचं आहे, तर मला पण त्याच्यासारखी सिगरेट किंवा दुसरं व्यसन करता आलं पाहिजे. आणि मग ते प्रभावाखाली येतात. त्यामुळे ऍडव्हर्टायझिंगमुळे आता मी जेव्हा हा चित्रपट बघतो तर मला कसा मेसेज मिळतो की हा टेन्शन मध्ये होता, याने सिगरेट पेली आणि याचं टेन्शन दूर झालं, हा मेसेज मला 3 तासाच्या चित्रपटामध्ये मिळतो. मग मला काय दिसतं, अच्छा टेन्शन असलं की सिगरेट प्यायची किंवा दारू प्यायची म्हणजे झोप चांगली लागेल, हा मेसेज मला चित्रपटाद्वारे मिळतो किंवा ऍडव्हर्टायझिंगद्वारे मिळतो. सरोगेट ऍडव्हर्टायझिंग होते, अप्रत्यक्षरित्या युवांना प्रभावित केलं जातं. कारण हे युवा वर्ग जो आहे हा या कंपन्यांचा टार्गेट आहे. कारण असं संशोधनावरती दिसून आलेलं आहे की 18 वर्षाच्या अगोदर, म्हणजे कॉलेजच्या अगोदर किंवा 12वीच्या अगोदर जर या युवा वर्गाला पकडलं व्यसनामध्ये, तर पुढील 30 वर्ष ते व्यसन चालू ठेवतात. त्यामुळे सगळा प्रयत्न यांचा असतो की या युवा वर्गाला कसं पकडायचं, कारण एकदा का याच्यामध्ये एंटर झाले मग त्याच्यातून सुटणं फार मुश्किल असतं. आम्ही पण एवढे वर्ष प्रयत्न करतोय, सगळ्यांना सोडवणं फार मुश्किल असतं, कारण हे व्यसन एवढं स्ट्रॉंग असतं आणि त्याच्यामध्ये एवढे अडकतात व्यक्ती, तर निघणं मुश्किल असतं. म्हणून जातानाच आपण थांबवलं पाहिजे. पण युवा वर्ग जसं तुम्ही म्हणालात हे यांचं टार्गेट आहे.
डॉक्टर साहेब, नक्कीच युवा वर्ग यांचं हे टार्गेट आहे. आणि दर्शक जर तुम्ही लक्ष दिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने फसवलं जातंय आणि आपण त्याच्यात गुंततोय आणि त्याच्यात फक्त आणि फक्त आपलं नुकसान आहे. ज्याला आपण अगदी सहज आणि सोप्या शब्दात सांगू की आपण आपली जी मृत्यू आहे ती पैसे देऊन खरेदी करत आहोत, तर ह्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. डॉक्टर साहेब, सर्वसाधारणतः व्यसन जेव्हा आपण पाहतो तर लोकांमध्ये, जशी मी तुम्हाला म्हटलं की एक लोकांमध्ये अशी मान्यता आहे की फक्त ठराविक गोष्टींचं सेवन करणं म्हणजेच व्यसन आहे, तर जनरलाइज्ड जर आपण म्हटलो तर व्यसनांना तुम्ही कोणत्या कॅटेगरीजमध्ये किंवा कोणत्या वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं विभाजन कराल?
मेडिकलमध्ये आम्ही असं म्हणतो सॉफ्ट आणि हार्ड ड्रग्ज. तर तंबाखू, गुटखा जसं आपण चित्रामध्ये पाहतोय, सिगरेट, अल्कोहोल यांना आपण सॉफ्ट ड्रग्ज मध्ये. हार्ड ड्रग्ज म्हणजे हिरॉईन आहे, चरस आहे, गांजा आहे, आणि कायदे आपापले ठरलेले आहेत. जर तुम्हाला हिरॉईन किंवा चरस बरोबर सापडलं तर कायदा फार कठीण आहे. आपण टीव्हीवर बघतो काही ऍक्टर्स जे नायक आहेत त्यांना थोडासा ग्रॅम बरोबर जरी तुमच्याकडे हा पदार्थ सापडला तर तुम्हाला मोठी सजा होऊ शकते आणि फाईन होऊ शकतं, दंड पण होऊ शकतो. तर हे फार डेंजरस आहेत. असं नाही की तंबाखू डेंजरस नाही आहे, तंबाखू पण तितकाच डेंजरस, पण कायदे आपले तसे आहेत. तंबाखू कायद्याने अलाउड आहे, तुम्ही घेऊ शकता फक्त काही एरियामध्ये, पण बाकीचं हिरॉईन चरस जर सापडले तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते. तर सॉफ्ट आणि हार्ड ड्रग्ज. पण ह्याच्याबरोबर जे मी तुम्हाला सांगितलं की बाकीची व्यसनं आहेत जी दिसून येत नाही आणि ती वाढत चाललेली आहे, आणि ते आमच्यासाठी फार चिंतेचा विषय आहे. एक नवीन व्यसन जे मी बघतोय शाळेतल्या मुलांमध्ये ते म्हणजे व्हाईटनरचं व्यसन, आणि इतक्या प्रमाणात वाढत चाललेलं आणि चीप आहे, इझिली अवेलेबल आहे. व्हाईटनर तुम्ही माहिती असेल, जेव्हा आपण टाईप करतो तर ते टाईप करताना ते व्हाईटनर ते वापरतात, ते इंकसाठी वापरतात, ते व्हाईटनर सुंगतात आणि शाळा सुटलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, पितात काही जण, व्हाइटनरचं ऍडिक्शन आहे, याच प्रकारे कोल्ड्रिंकचं ऍडिक्शन आहे, याच प्रकारे बाकी रिलेशनशिप संबंधांचं ऍडिक्शन आहे, फूड ऍडिक्शन आहे, शॉपिंगचं ऍडिक्शन आहे, हे मिशेलिनियस प्रकार आहेत. पण हे प्रकार आहेत आणि ह्याच्यावर स्टॅटिस्टिकल डाटा म्हणजे अजून टक्केवारी आम्हाला माहित नाही आहे. आमच्याकडे जेव्हा केसेस येतात तेव्हा आम्हाला कळतं की हे व्यसन झालेलं आहे. म्हणजे तुमच्याकडे पैसे नाही आहेत पण रोज तुम्ही 500 रुपयाचा खर्च करताय, तुम्ही राहू शकत नाही, त्याच्याशिवाय तुम्हाला चांगलंच वाटत नाही. बूट पॉलिशचं ऍडिक्शन आहे किंवा बामचं ऍडिक्शन आहे, आयोडेक्सचं ऍडिक्शन आहे, लोक ब्रेडला लावून खातात, गोळ्यांचं व्यसन आहे, किती औषधं आहेत, कफ सिरपचं ऍडिक्शन आहे, लोक काय काय घेऊ शकतात. तर हे सगळं व्यसनाचे प्रकार आहेत. असं वाटायला लागलंय मला की काही कशालाही ऍडिक्शन होऊ शकतं, कुठेही व्यक्ती पसू शकतो असं आम्ही बघतोय. पण हे मिसलेनियस ऍडिक्शन आहे, यांचं प्रमाण कमी आहे. सगळ्यात जास्त जे ऍडिक्शन आम्ही बघतो ते तंबाखू, बिडी सिगरेट, गुटखा आणि दारू. बाकीचं जे हार्ड ड्रग्स आहेत ते मिळणं कठीण असतं, त्यामुळे ते चोरी छिपे लपून छपून ते होत असतं. बाकी ऍडिक्शनचे प्रकार आहेत, जसं लोकांना कळत जातं तसं हे प्रकार वाढत जातात.
डॉक्टर साहेब, नक्कीच तुम्ही आम्हाला छोट्या छोट्या का असेना पण अशाही काही गोष्टी सांगितल्या. दर्शक हो, ह्या कार्यक्रमातून तुम्हाला जी पण माहिती मिळतीये ती माहिती नकारात्मकरित्या नक्कीच तुम्हाला उचलायची नाही. आमचा उद्देश हाच आहे की ही जी माहिती आम्ही तुम्हाला पुरवतोय ह्याच्यातून जर तुमच्या घरात अशी एखादी व्यक्ती असेल जी व्यसनाधीन आहे तर तुम्हाला त्याच्यावर लक्ष ठेवता येईल. असं नाही की ही माहिती पुरवतोय म्हणजे तुम्ही ह्या गोष्टींचं व्यसन करावं, ती ही गोष्ट तुम्ही नक्कीच नमूद करून घ्यायची आहे. डॉक्टर साहेब, अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कुठेतरी माझ्या वाचण्यात आलेलं होतं की साप जो आहे त्याचं विष आहे ते सुद्धा नशेसाठी वापरलं जातं, हे मी एका वर्तमानपत्रामध्ये वाचलेलं होतं. माझ्या ही लक्षात ही गोष्ट आलेली नाहीये परंतु मी हे समजून घेऊ इच्छिते, कारण बरीच अशी मुलं आहेत जी ट्रेकिंगला वगैरे जातात तर तिथे असं काही प्रकार घडण्याच्या शक्यता असतात. कारण आता कॉलेजेसमध्ये शाळांमध्ये ट्रेकिंग करणं किंवा हे त्यांचे ऍक्टिव्हिटीज झालेले आहेत, तर ह्याच्यात पण मुलं फसण्याची शक्यता आहे. तर ह्याच्यावर थोडस आम्हाला माहिती द्या जेणेकरून मुलं सतर्क राहतील की आपल्याला असं काही करायचं नाही.
येस, डेफिनेटली तुम्ही म्हणाला तो प्रकार आहे पण रेअर आहे, कारण आपल्या सगळ्यांमध्ये सापाची भीती असते. ठीक आहे, साप चावला आणि त्याचं विष शरीरात गेलं तर भरपूर काही होऊ शकतं. त्याच्यामध्ये दोन टॉक्सिन असतात, एक हिमोटॉक्सिन आणि न्यूरोटॉक्सिन. हिमोटॉक्सिन म्हणजे जे तुमच्या रक्तातील पेशींना संपवतं, रक्त पेशींना रक्तस्राव होऊ शकतो आणि दुसरं तुमच्या नसांना खराब करू शकतं. तर हे जे प्रकार आहे, मी पण जेव्हा पहिल्यांदा वाटलं मला आश्चर्य वाटलं, लोक काय काय करू शकतील, स्वतःच्या शरीरामध्ये पॉयझन घेऊन त्याचा नशा करतात, ते गेल्यावर एक वेगळ्याच प्रकारची नशा येते. तर त्यावेळेला मला आठवलं की पूर्वीच्या जमान्यात राजा महाराजांकडे विषकन्या असायच्या, तर त्यांच्या शरीरामध्ये कॉन्शियसली ते विष इंट्रोड्यूस केलं जायचं आणि त्यांच्याद्वारे मग ते दुश्मनांना खतम करायचे. पण यस, हे प्रमाण आहे. हे जे यूथ वर्गाबद्दल तुम्ही म्हणला, तर यूथमध्ये पुन्हा तेच एक गुण आहे, तर क्युरिओसिटी. आपण काहीतरी नवीन करून दाखवायचं, बघूया आजपर्यंत कोणी केलेलं नाही ते मी करून दाखवीन. त्याच्या पुढे याच्यात जाऊ शकतात पण हे डेंजरस असू शकतं, तुमचा जीव जाऊ शकतो याच्यामध्ये. कारण तुम्हाला जर सापाचं ज्ञान नाही आहे तो कुठल्या प्रकारचा साप आहे, वायपर आहे की कोबरा आहे की आणखीन कुठला आहे, हे जर तुम्हाला माहीत नाही आहे आणि तुमच्याकडे जर अँटीस्नेक वेनम नसेल त्या ठिकाणी, तर तुमचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे ह्या ठिकाणी जायचंच नाही. मला नाही वाटत एवढे लोक जातील याच्यामध्ये, बट दिस इज नॉट दॅट मच कन्सर्न टू अस. पण आपण या माध्यमाद्वारे जरूर लोकांना सांगूया की असं जर असेल तर तुम्ही याच्यामध्ये जास्त हिंमत करू नका, कारण सापाचे प्रकार आणि त्यांचं पॉयझन तुम्हाला माहीत नाही. आमचं एक पुस्तक होतं, त्या पुस्तकाचं नाव होतं की भगवान दोस्तों से बचा है, दुश्मनों को तो हम संभाल लेंगे. तर अशा दोस्तांपासून आपण दूर राहिलं पाहिजे जे तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातात आणि अशा प्रकारे निगेटिव्हली मोटिवेट करतात, त्यांच्यापासून स्वतःला वाचवलं पाहिजे.
डॉक्टर साहेब, तुम्ही दोस्त हा शब्द जेव्हा उल्लेख केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की सध्या जे प्रचलित रेव पार्टीज आहेत ह्या पण एक चिंतेची बाब झालेली आहे. तर रेव पार्टीज फक्त बरेचदा वर्तमानपत्र म्हणा किंवा आपलं जे माध्यम आहे त्याच्यामधून फक्त वरच्यावर माहिती पडतं, परंतु जो युवा वर्ग आहे त्यांना हे माहिती असणं गरजेचं आहे की एक्झॅक्टली रेव पार्टीज मध्ये काय होतं आणि का असं आहे की पार्टी करतोय आपल्याला आनंदित करतोय तरी सुद्धा पोलीस पकडून घेऊन जातात, तर ह्या पार्टीज मध्ये एक्झॅक्टली काय होत असतं? ही एक नेटवर्किंग आहे असं फक्त माहिती आहे, परंतु काय एक्झॅक्टली होतं?
मी माध्यमाद्वारे सांगेन, खास करून मुलींनी सांभाळायचं असतं, हे पूर्ण प्लॅनिंग करून झालेलं असतं आणि जो मुख्य ऑर्गनायझर असतो त्याला माहिती असतं कोणाला बोलवायचं असतं. ह्याच्यामध्ये इनोसंट काही जण तर जाणून बुजून जातात, पण इनोसंट मुलांना आणि मुलींना याच्यामध्ये फसवलं जातं. आणि कॉलेजची मुलं हे असं एक वय असतं की आपण एन्जॉय करायचं लाईफ, आणि ते एन्जॉय करायला म्हणून जातात आणि याच्यात फसतात. तर ह्याच्यामध्ये भरपूर चांगल्या घरातली मुलं असतात ज्यांना कसलंही व्यसन नसतं आणि ते कोल्ड्रिंक म्हणून पितात. बोलतात ठीक आहे तुम्हाला जे करायचं करा, आम्ही कोल्ड्रिंक पिणार, बट बी केअरफुल, तुमच्या कोल्ड्रिंक मध्ये काय टाकलंय तुम्हाला माहिती नसतं. खास करून मुलींनी खास सांभाळायचं असतं की तुमच्या समोर जर ते कोल्ड्रिंक नाही टाकलं तुम्हाला ते घ्यायचं नाही, कारण तुम्हाला जे कोल्ड्रिंक दिलं जातं त्याच्यामध्ये कुठलंही औषध किंवा गोळी टाकलेली असू शकते आणि ती जर तुमच्या पोटात गेलं नंतर तुमचा स्वतःवरचा कंट्रोल जातो आणि अशा केसेस पण आहेत. त्यामुळे जर तुम्हाला विश्वास नसेल, ती व्यक्ती तुमच्या विश्वासातली नसेल तर आणि शक्यता ज्या पार्टी लेट नाईट असतील तर तुम्ही ते अवॉइड केलं पाहिजे. नंबर टू, तो जर तुम्ही असं जात असाल तर घरी तुम्हाला सांगून जायचं आहे, तिकडचा नंबर द्यायचा आहे, कारण घरच्यांना कळत नाही की काय झालेलं आहे ते. जेवढं होऊ शकेल अशा पार्टी आपण अवॉइड केल्या पाहिजेत. आणि स्पेशली तुम्हाला जर व्यसन नसेल तर यू शुड नॉट गो टू दिस पार्टी, कारण तुमच्या कोल्ड्रिंकद्वारे किंवा दुसऱ्या कोणत्याही खाण्याच्या पदार्थाद्वारे तुमच्या शरीरामध्ये काही प्रयोग होऊ शकतो आणि अशा केसेस आहेत. त्यामुळे मी म्हणेन की जेवढं होऊ शकेल या पार्टी आपण अवॉइड केल्या पाहिजे.
नक्कीच डॉक्टर साहेब, दर्शक हो विषय आपला व्यसनाचा चाललेला आहे, परंतु त्यात खूप असे छोटे छोटे मुद्दे आहेत ज्यांच्यावर आपण ज्यांच्याबद्दल आपण डॉक्टर साहेबांकडून माहिती घेत आहोत. अजूनही बरेच विषय आहेत माहिती आपल्याला घ्यायची आहे, परंतु वेळेअभावी हे सत्र आम्ही इथेच थांबवत आहोत. तर ह्या विषयाबद्दल तुम्हाला जर काही अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता. काही प्रश्न असतील तर आम्हाला मेल पाठवू शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ला भेट देऊ शकता. तर हेच सत्र घेऊन पुन्हा आपण भेटणार आहोत, तोपर्यंत नमस्कार.